असिल तमशत उबा बाई तमशत उबा उबन तमशत उबा उब तमशत उबा माझा माझा आज गुल्याचं कांड ना माझं आज गुल्याचं कांड माझा आज गुल्याचं कांड ना माझं आज गुल्याचं कांड माझ्या बाळाला बाई माझ्या बाळाला सीन माझ्या बाळाला बाई माझ्या बाळाला स्वांग स्वांग सारदाच दंड ना स्वांग सारदाच दंड स्वांग सारदाच दंड ना स्वांग सारदाच दंड
म्हणजे तमाशात माझं बाळ तमाशात आहे बाळ माझं तमाशात आहे माझं बाळ आहे ते तमाशात आहे तर ते तमाशात आहे म्हणजे आजगुल्याचं कांड आहे ते जसं
आणि सारदा सारदा म्हणजे
शारदा शारदा
शारदाचं पात्र करतात तमाशा मध्ये
ते त्याला
आई म्हणती कि माझं बाळ इतकं सुंदर आहे तर त्याला एका बाईचं पात्र तमाशामध्ये स्वपते आणि त्या बाईचं नाव शारदा आहे असे गाण्यात
शारदा देवी
ces paroles qu'elles ont chantées oui, oui. C'est des paroles qui sont tirées des tamashas
non, non,
qui parlent
non,
du tamasha
non, les paroles, oui. Elles chantent mon garçon mon garçon est un acteur de tamasha c'est ça qu'elles chantent en chantant à la mienne elles glorifient se glorifient d'avoir un garçon qui chante si bien c'est ça. Qui a un acteur parfait et regardez il, est bon. Il s'appelle Sharda.
असिन तमशात उबा बाई तमशात उबा उबन तमशात उबा उब तमशात उबा घोर घोर माझ्या गजीवाला ना घोर माझ्या गजीवाला घोर माझ्या गजीवाला ना घोर माझ्या गजीवाला असे आता माझं बाळ बाई आता माझं बाळ बाई आता माझं बाळ बाळ आता माझं बाळ नाचा कोणाच्या गावाला ग नाचा कोणाच्या गावाला नाचा कोणाच्या गावाला ग नाचा कोणाच्या
तमाशाला बाळ माझं गेलंय
तमाशा गावाला गेलंय
आणि तो आता कोणत्या गावाला गेलाय माझ्या आईच्या जीवाला घोर लागलाय कि कुठं पोरग माझं कोणत्या गावात येईन कोणत्या नाही
नजर होती कुणी काय हे करत
माझ्या बाळाला जीव लाव आता